50 languages. 76.
76.
76.
Giving reasons to.
कारण देने.
कारण देने.
Why didn't you come?
तू का आला नाहीस? तू का आली नाहीस?
तू का आला नाहीस? तू का आली नाहीस?
I was ill.
मी आजारी होतो.
मी आजारी होते.
I didn't come because I was ill.
मी आलो नाही कारण मी आजारी होतो.
मी आले नाही कारण मी आजारी होते.
Why didn't she come?
ती का आली नाही?
ती का आली नाही?
She was tired.
ती दमली होती.
ती दमली होती.
She didn't come because she was tired.
ती आली नाही कारण ती दमली होती.
ती आली नाही कारण ती दमली होती.
Why didn't he come?
तो का आला नाही?
तो का आला नाही?
He wasn't interested.
त्याला रुची नव्हती.
त्याला रुची नव्हती.
He didn't come because he wasn't interested.
तो आला नाही कारण त्याला रुची नव्हती.
तो आला नाही कारण त्याला रुची नव्हती.
Why didn't you come?
तुम्ही का आला नाहीत?
तुम्ही का आला नाहीत?
Our car is damaged.
आमची कार बिघडली आहे.
आमची कार बिघडली आहे.
We didn't come because our car is damaged.
आम्ही नाही आलो कारण आमची कार बिघडली आहे.
आम्ही नाही आलो कारण आमची कार बिघडली आहे.
Why didn't the people come?
लोक का नाही आले?
लोक का नाही आले?
They missed the train.
त्यांची ट्रेन चुकली.
त्यांची ट्रेन चुकली.
They didn't come because they missed the train.
ते नाही आले कारण त्यांची ट्रेन चुकली.
ते नाही आले कारण त्यांची ट्रेन चुकली.
Why didn't you come?
तू का आला नाहीस? तू का आली नाहीस?
तू का आला नाहीस? तू का आली नाहीस?
I was not allowed to.
मला येण्याची परवानगी नव्हती.
मला येण्याची परवानगी नव्हती.
I didn't come because I was not allowed to.
मी आलो नाही कारण मला येण्याची परवानगी नव्हती.
मी आले नाही कारण मला येण्याची परवानगी नव्हती.